श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। अडतीसाव्या श्लोकापर्यंतचं निरूपण आलेलं होतं। अकरावा अध्याय सुरू आहे। विश्वरूपाचं दर्शन घेतल्यानंतर हळूहळू विश्वरूपाची स्तुती करत आहे अर्जुन, आणि होशात आल्यानंतर देवाला परत परत विनवणी करत आहे। आणि देवाने सुद्धा सांगितलं की तुम्हा पांडवांना सोडून बाकी सर्वांचा इथे वध होणार आहे। आणि सकळ विश्व जीवन जीवासी तूची निधान, सगळ्या विश्वाचं तू जीवन आहेस, आणि जीवन नसून जीवाचा सुद्धा निधान तूच आहे। भूत भविष्याचे ज्ञान तुझ्याची हाती, भूतकाळ भविष्यकाळ याबद्दलचं सर्व ज्ञान तुझ्याच हातात आहे, तू मायेचा अधिपती आहेस। अशा प्रकारे अर्जुन देवाची विनवणी करत आहे, देवाचे स्तवन करत आहे। 39व्या श्लोकापासून पुढचा भाग आपण आज घेऊया। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। वायुर्युमोऽग्निर्वरुणा शशाङ्कः प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च नमो नमस्तेऽस्तु सहस्रकृत्वा पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते नमः पुरस्तादय पृष्ठतस्ते नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व अनन्तवीर्यामि न विक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः। वायु, यम, अग्नि, वरुण, चंद्र, ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाचाही पिता असा तू आहेस। तुला सहस्रावधी नमस्कार असो, पुन्हा पुन्हा तुला नमस्कार असो, असा अर्जुन वेड्यासारखा परत परत नमस्कार करू लागला। हे सर्वत्र असणाऱ्या प्रभो, पुढून मागून सर्व बाजूने तुला नमस्कार असो। सामर्थ्याला अंत नसलेला आणि पराक्रमाला इयत्ता नसलेला असा तू आहेस। तू सर्व व्यापून आहेस, म्हणून सर्व तू आणि तूच आहेस। जी कायेक तू नवसी तू कवणे ठाई गानाससी हे असो जैसा हासी तैसिया नमो। वायु तू अनंता यम तू नियमिता प्राणी गणी वसता अग्नि जी तू वरुण तू सोम सृष्टा तू ब्रह्म पिता महाचाही परम आदि जनक तू आणि कही जे जे काही रूपाथी अथवा नाही तया नमो तुज तैसयाही जगन्नाथा। ऐसे सानुरागे चित्ते स्तवन केले पांडुसुते मग पुड़ती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो। पाठीतिये साध्यन्ते न्याहाळी श्रीमूर्तिते आणि पुड़ती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो। पाहता पाहता प्रांते समाधान पावे चित्ते आणि पुड़ती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो। देवा, काय काय एक तू नाहीस, अरे तू कोणत्या ठिकाणी नाहीस हे वर्णन करणे पुरे। तू जसा असशील तसा तुला नमस्कार असो देवा। हे अनंता, तू वायू आहे, तू जगाचे शासन करणारा यम आहे, सर्व प्राण्यांच्या समुदायात असणारा जो अग्नी तो तू आहे। देवा, तू वरुण, चंद्र, सर्व जगत उत्पन्न करणारा ब्रह्मदेव आणि त्या ब्रह्मदेवाचा श्रेष्ठ असा आदि जनक सुद्धा तूच आहेस। आणि हे जगन्नाथा, आणखी जे जे म्हणून काही ज्याला रूप आहे अथवा नाही ते सर्व तूच आहेस बरं, म्हणून तशा त्या तुला मी नमस्कार करतो। अशा प्रीतियुक्त अंतकरणाने अर्जुनाने भगवंताची स्तुती केली. मग पुन्हा प्रभो तुला नमस्कार असो हे असे तो दोन वेळा म्हणाला, नमस्कार नमस्कार. पुन्हा त्या श्रीमूर्तीला त्याने साध्यंत पाहिले आणि पुन्हा प्रभो आपणास नमस्कार असो तो दोन वेळा परत परत म्हणू लागला. त्या मूर्तीचे एक एक अवयवाचे भाग पाहता पाहता त्याच्या अंतकरणाला समाधान वाटले आणि पुन्हा प्रभो तुला नमस्कार असो, तुला नमस्कार असो असे बोलू लागला. या चराचरी समस्ते अखंडिता देखे तया ते आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो. ऐसी रूपे तिये अद्भुते आश्चर्ये स्फुरती अनंते तव तव समस्ते नमस्ते ची म्हणे. आणीक स्तुती नाठवे आणि निवांता ही नसवे नेणो कैसा प्रेम भावे गाजो चिलागे. किंभुना या परी नमन केले सहस्त्रवरी की पुळती म्हणे श्रीहरी तुझ सन्मुखा नमो. देवासी पाठी पोठा थी कि नाही येणे उपयोगो आम्हा काई तरी तुझ पाठी मोरे याही नमो स्वामी. या सर्व स्थावर आणि जंगमात्मक जगामध्ये अखंडित जो प्रभू त्याला त्याने पाहिले आणि पुन्हा प्रभो तुला नमस्कार असो असे बोलू लागला. अशी ती अनंत आणि अद्भुत रूपे जो जो आश्चर्यकारक रीतीने अर्जुनाच्या पुढे प्रकट होत होती तो तो अर्जुन प्रभू तुला नमस्कार नमस्कार असे म्हणत होता. नमस्ते नमस्ते याहून दुसरी स्तुती त्याला आठवत नव्हती आणि निवांतपणाने राहावे हेही त्याच्याच्यानी होईना. कशा प्रेमभावाने तो अर्जुन नमस्ते नमस्ते अशीच गर्जना करीत होता ते काही कळत नाही. फार काय सांगावे, याप्रमाणे अर्जुनाने हजारो नमस्कार केले असतील आणि पुन्हा पुढे म्हणाला की हे माझ्यासमोर असणाऱ्या हरी तुला नमस्कार असो. देवाला पाठ आणि पोट आहे की नाही याचा विचार करून आम्हाला काय प्रयोजन आहे, परंतु हे महाराज पाठ मोरात जरी असलास तरी तुला माझा नमस्कारच असो. उभा माझी पाठीसी म्हणोनी पाठी मोरे म्हणावे तुम्हासी सन्मुख विमुख जगेसी नखळे तुझ. आता वेगळालिया वेवा नेणे रूप करू देवा म्हणोनी नमो तुझ सर्वा सर्वात्मका. जी अनंत बड संभ्रमा तुझ नमो अमित विक्रमा सकळ काळी समा सर्व देवा. आगवा अवकाशी जैसे अवकाशची होऊनी आकाशसे ते सर्वपणे तैसे पातलासी सर्व. किंबहुना केवळ सर्व हे तूची निखिळ परीक्षिरार्णवी कल्लोळ पयाचे जैसे. म्हणून या देवा तू वेगळा नमसी सर्वा हे आले मज सद्भावाता तूची सर्व. माझ्या पाठीमागे तू उभा आहेस म्हणून मी तुला पाठमोरे असे म्हणतो, परंतु हे परमेश्वरा जगाशी समोर अथवा पाठीमोरे होणे हे तुझ्या ठिकाणी संभवत नाही बरं का, कारण तू संपूर्ण जगद्रूपच आहेस. आता वेगवेगळ्या अवयवांचे वर्णन करण्याचे देवा मला कळत नाही, याकरिता सर्व चराचर बनून सर्वांच्या आत आत्मरूपाने तूच भरला आहेस त्या तुला नमस्कार असो. देवा अनंत बलाच्या आवेशाने तू अशा अनंत बलाच्या आवेशाचे तू ठिकाण आहेस आणि तुझ्या पराक्रमाला मोजता येत नाही. तू तिन्ही काळी सारखा एकरूप असतोस आणि सर्व देवांच्या रूपाने तूच भरून राहिला आहेस त्या तुला माझा नमस्कार असो. ज्याप्रमाणे सर्व पोकळीत आकाश हे पोकळी होऊनच भरलेले असते त्याप्रमाणे तू सर्वांना व्यापून सर्वच झाला आहेस. फार काय सांगावे, हे सर्व त्रिभुवन केवळ तूच आहेस, परंतु क्षीर समुद्रावर जशा क्षीराच्या लाटा असतात म्हणजे दुधाच्या लाटा असतात त्याप्रमाणे त्रिभुवन हे तुझ्या ठिकाणी आहे. म्हणून हे देवा, तू या सर्व जगाहून वेगळा नाहीस हे माझ्या आता अनुभवाला आले आहे. तर आता देवा, तूच सर्व आहेस हे मला चांगले पटले आहे. सखे ती मत्वा प्रसवम यदुक्तम हे कृष्ण हे यादव हे सखे ती अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात प्रणयेन वापी. तुझा हा महिमा मला माहीत नव्हता आणि म्हणून प्रमादामुळे किंवा प्रेमामुळे मित्र समजून तुच्छतापूर्वक अरे कृष्णा, हे यादवा, अरे सख्या इत्यादी मी तुला बोललो. परी ऐसिया तू ते स्वामी कहींच नेणो जे आम्ही म्हणोनी सोयरे संबंध धर्मी राहाटलो तुझसी. अहा थोर वाऊर जाहले अस्मृते संमार्जन म्या केले वारिके घेऊनी दिधले कामधेनुते. परीसाचा खडवाची जोडला की फोडोनी गाडोराम्ही घातला कल्पतरू तोडोनी केला कुंपुशेता. चिंतामणीची खाणी लागली तेणेवरी ओढाळे ओल्हांटिली तैसी तुझी जवळीक धाडिली सांगितीपणे. हे आजचे चिपाहे पारोकडे कवन झुंज हे केवळे परी परंपर ब्रह्म तू उघडे सारथी केलासी. यया कौरवांचिया घरा शिष्टाई धाडिले सिदा तारा ऐसा वाणिजे साठी जागेश्वरा विकलासी आम्ही. तू योगियांचे समाधी सुख कैसा जाणे चिनामी मूर्ख उपरोधी जी सन्मुख तुझसी करू. परंतु एवढा मोठा तू आहे आणि एवढा मोठा तू असूनही हे प्रभो आम्ही तुला केव्हाच जाणले नाही असा अर्जुनाला अपराध बोध होत आहे आणि त्यामुळे आम्ही तुझ्याशी असलेले आप्त संबंधाचेच नाते लक्षात घेऊन त्या दृष्टीने तुझ्याशी वागणूक ठेवली. अरे अरे, ही फारच अनुचित गोष्ट आमच्या हातून झाली. मी सडा घालण्याच्या कामी अमृताचा उपयोग केला. म्हणजे एवढा मोठा कृष्ण माझ्याजवळ असून त्याचा उपयोग काय मी केला? जसा काही माझ्याजवळ अमृत असावे आणि त्याच्याने मी सडा संमार्जन करावे. लहानसे शिंगरू घेऊन, लहानसा बछडा घेऊन किंवा लहानसे वासरू घेऊन त्याच्या मोबदल्यात कामधेनू देऊन टाकावे. तू म्हणजे आम्हाला प्रत्यक्ष परिसाचा खडकच लाभला होता पण तो फोडून आम्ही त्याचा उपयोग भिंतीचा पाया उभारण्याच्या कामी केला. अथवा आम्ही कल्पवृक्ष तोडून त्याचे ते शेत राखण्याकरिता कुंपण तयार केले. मला तू म्हणजे चिंतामणी नामक रत्नाच्या खाणीचा लाभ झालास परंतु मी त्या रत्नांचा उपयोग काय केला? तर त्या ओढाळ गुरांना हाकण्याकरता केला. याच तऱ्हेने तुझी प्राप्ती झाली असताही ती प्राप्ती तू स्नेही म्हणून मी व्यर्थ घालविली. याच तऱ्हेने तुझी प्राप्ती झाली असताही ती प्राप्ती तू स्नेही म्हणून मी व्यर्थ घालविली. मागच्या सर्व गोष्टी असू दे, आजचीच प्रत्यक्ष गोष्ट पहा की हे युद्ध कसले आणि काय किमतीचे आहे. पण तू मूर्तिमंत परब्रह्म असतानाही तुला या युद्धात मी सारथी केले. हे दातारा, तडजोड करण्याकरिता कौरवांच्या घरी आम्ही तुला पाठविले शिष्टाई करायला. अशा प्रकारे देवा, तू प्रत्यक्ष जागृत दैवत असून सुद्धा तुला आम्ही तडजोडीसारख्या सामान्य व्यवहाराकरिता खर्ची घातले. तू योग्याचे समाधी सुख आहे आणि मी कसा मूर्ख आहे की हे मी जाणले नाही व तुझ्या तोंडावर तुला वर्मी लागेल असे भाषण करीत होतो. तू योगियांचे समाधी सुख, योगियांचे तू समाधी सुख आणि धन असताना कैसा जाणीची ना मी मूर्ख, अजिबात मला काही कळलंच नाही असा अर्जुनाला परत परत पश्चाताप होऊ लागला. यच्चावहासार्थमसत्कृतोंसी विहारशय्यासन भोजनेषु एकोथवाप्यच्युत तत्समक्षं तक्षामये त्वामहमं प्रमेयम्।
अर्जुनाला आता लहानपणापासूनच्या गोष्टी आठवत आहे। हे अच्युता, हे अनंता, खेळत असताना, झोपत असताना, बसत असताना, जेवण करत असताना, सर्व प्रसंगी तू एकटा असताना किंवा लोकांच्या देखत एकांतात किंवा सर्व लोकांच्या मध्ये तुझी गंमत करत होतो, तुझा उपहास करत होतो, तुझी थट्टा करत होतो, जो तुझा अपमान केला अशा प्रकारे मी जो ज्या ज्या वेळी तुझा अपमान केला, हे अप्रमेया या सर्व गोष्टींना तू क्षमा कर बरं, नाहीतर मला आता पश्चातापाच्या अग्नीत मी जळून मरेल।
तू या विश्वाची अनादि आदी बैससी जे सभासदी तेथे सोयरकीची या शब्दी रळी बोलो विपाय रावळा येवो तरी तुझे नियंगे मानू पावो मानसी तरी जावो रुसोनी सलगी पाया लागोनी बुझावणी तुझा ठाई शारंग पाणी पाहिजे ऐशी करणी बहु केली आम्ही सुरजनपणाची या वाटा तुझ पुढे बैसे उफराटा हा पाडू काय वैकुंठा परी चुकलो जी देवेसी कोल काठी धरू अखाळा झोंबी लोंबी करू सारी खेळता अस्करू निकरेही भांडो चांगते उरावरी मागो देवासी की बुद्धी सांगो देवीची म्हणो काय लागो तुझे आम्ही ऐसा पराधुहा आहे जो त्रिभुवनी न समाये जी नेळेची का पाये शिवतले तुझे।
या विश्वाचे अनादि मूळ जो तू, तो तू ज्या सभासदांमध्ये बोलत होतास तिथे जी शब्द नातलगाशी बोलत असताना शोभतील त्या शब्दांनी आम्ही तुझ्याशी विनोद करीत होतो। म्हणजे हे आतेभाऊ आणि मामेभाऊ होते ना, तर त्यामुळे ते आता सगळं अर्जुनाला आठवत आहे। आम्ही केव्हा तरी तुझ्या घरी येत होतो तेव्हा तू स्वतःच आमचे आदर आतिथ्य करून आम्हास मान देत होतास, व जरी तू आम्हास मान देत होतास तरीसुद्धा तुझ्याशी अतिच परिचय असल्यामुळे, प्रेम असल्यामुळे, मैत्री असल्यामुळे आम्ही उलट तुझ्यावरच रुसून बसत होतो। देवा, तू पाया पडून आमची समजूत केली पाहिजेस असा आमचा आग्रह असायचा, आम्ही असा हट्ट धरत होतो आणि या हट्टाप्रमाणे आम्ही तुझ्याशी अनेक गोष्टी केल्या। मी तुझा जीवलग मित्र या नात्याने तुझ्यापुढे पाठ करून बसत होतो। श्रीकृष्णा, ही काय आमची योग्यता होती, आमची काय लायकी होती, पण महाराज आम्ही चुकलो, आम्हाला माफ करा। देवाशी दांडपट्टा खेळत होतो, आखाड्यात देवाशी कुस्ती करत होतो, सोंगट्या खेळताना देवाला धिक्कारून बोलत होतो, हातघाईवर येऊन देवाशी भांडत होतो, ज्या काही चांगल्या वस्तू होत्या त्या झटपट आम्ही मागत होतो, आणि तू देव सर्वज्ञ पण तुला देखील शहाणपणाच्या गोष्टी आम्ही सांगत होतो। त्याचप्रमाणे आम्ही तुझे काय लागतो असे म्हणत होतो, म्हणजे आम्ही तुझा आतेभाऊ लागतो, तुझ्या आत्याचा पोरगा मी आहे, आमचं नातं वरिष्ठ आहे। हा अपराध असा आहे की जो त्रिभुवनातही मावणार नाही, परंतु देवा मी तुझी शपथ वाहून सांगतो रे की हा अपराध आमच्यातून न कळत झाला, अज्ञानामुळे झाला, आम्हाला तुझी ओळख ही कधी पटलीच नाही।
देव बोनयाच्या अवसरी लोभे कीरा आठवण करी परी माझा निसुग गर्व अवधारी जे फुगनची बैसे देवाचिया भोगायतनी खेळता शंकी नामनी जीरिगोनिया शयनी सरीसा पोहळे कृष्णा म्हणोनी हाकारिजे यादवपणे तुते लेखिजे आपली आण घालिजे जाता तुझ मज एकासनी बैसणे का तुझा बोलू न मानणे हे ओळखचे नी दाटपणे बहुत घडले म्हणून काय काय आता निवेदी जेल अनंता मी राशी आहे समस्ता अपराधांची, या लागी पुढ़ात्वा पाठी, जिये राहाटलो बहुए वोखटी, तिये माये चिये परिपोटी सामावी प्रभु।
जेवणाच्या वेळी देव माझी खरोखर प्रेमाने आठवण करीत असे, पण माझा निर्लज्ज गर्व असा होता की मी फुगून बसत होतो। देवाच्या अंतपुरात खेळताना मनात शंका धरीत नव्हतो। इतकेच काय, पण देवा तुझ्या बिछाण्यावर जाऊन तुझ्या शेजारी निजरत होतो, कृष्णा म्हणून तुला हाक मारित होतो। तू एक यादव आहेस असे तुला समजत होतो, आणि तू जाण्यास निघाला असताना तुला आम्ही आपली शपथ घालीत होतो आणि तुला जाताना थांबवत होतो। मी तुझ्याबरोबर तुझ्याच आसनावर बसत होतो, अथवा तू सांगितलेली गोष्ट मानित नव्हतो, असल्या गोष्टी अतिपरिचयामुळे घडत होत्या। म्हणून श्रीकृष्णा, आता काय एक म्हणून सांगावे, मी सर्व अपराधांची राशी आहे। म्हणून हे प्रभो, तुझ्या समक्ष तुझ्या पश्चात ज्या अनेक वाईट गोष्टी माझ्या हातून घडल्या असतील ना, त्या आई जशी मुलाचे सर्व अपराध पोटात घालते, त्याप्रमाणे तू हे माझे सर्व अपराध सहन कर। जी कोणी एके वेळे सरिता घेऊन येते खडुळे, तिये सामा विजेती सिंधू जळे, जा आन उपायो नाही तैसी प्रीती का प्रमादे, देवेसी मद विरुद्धे बोलविली तिये मुकुंदे उपसाहा विजी। आणि देवाचेनी क्षमत्वे क्षमा, आधारु जाली आहे या भूतग्रामा, म्हणोनी पुरुषोत्तमा विनवू ते थोडे, तरी आता प्रमेया मद शरणागता पुलिया, क्षमा किजो जी जी यापराधांसी। महाराज, कोणत्याही एखाद्या वेळी जेव्हा नद्या गढूळ पाण्याचे लोट घेऊन येतात, तेव्हा समुद्राच्या पाण्याने त्या गढूळ पाण्याच्या लोटास आपल्या पोटात सामाविले पाहिजे, त्यास दुसरा उपाय नाही। त्याप्रमाणे प्रीतीने अथवा चुकीने माझ्याकडून देवाला जी विरुद्ध भाषणे बोलली गेली, हे श्रीकृष्णा, ती तू सर्व सहन करावीस। आणि हे देवा, तुझ्याच क्षमावान स्वभावामुळे क्षमा म्हणजे पृथ्वी या प्राणी मात्रास धारण करणारी झाली आहे। म्हणून श्रीकृष्णा, तुला विनंती करावी तितकी थोडीच आहे, तरी आता हे अगम्य श्रीकृष्णा, मी जो आपल्याला शरण आलो आहे, त्या मला या अपराधाची क्षमा करावी। अशा प्रकारे अर्जुनाला परत परत पश्चाताप होत आहे, त्याच्यामध्ये इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स निर्माण झाला। देवाला तो परत परत विनवणी करू लागला, आणि आपण लहानपणापासून आत्तापर्यंत काय काय आपल्या हातून अपराध झाले, देवांचे कशाप्रकारे आपण अपराधी आहोत, असा त्याला परत परत याचा बोध होत होता, आणि तो परत परत देवाची क्षमा मागत होता। असा हा गोड प्रसंग सध्या सुरू असताना वेळेच्या मर्यादामुळे आपल्याला इथे थांबावं लागेल। आपण इथे 42व्या श्लोकावर विश्रांती घेणार आहोत, आणि उद्या 43व्या श्लोकांपासून परत पुढचा भाग घेऊया विश्वरूप दर्शनाचा। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय।